भाग 28 ख्रिस्ती परिवार इपिसकरास पत्र पाचवा अध्याय 21 वचन एक पेत्र तिसरा अध्याय 1-9 वचन इपिसकरास पत्र पाचवा अध्याय 64 वचन जेव्हा एक कुटुंब येशू ख्रिस्तच्या मागे चालं व ती सत्यानं मार्गाम चालं व आपली पत्नीवर प्रेम कर आणि पत्नी आपला पतीना मान राख परमेश्वर त्यांना वचन मग शिकाड पती व पत्नी एकमेकाला मदत करणारा राहता ती आपली पोर्यासाला देववर प्रेम करायला शिकव देवने आज्ञाना पालन करायला लाव जी कुटुंब देवने आज्ञा पाळ आणि त्यावर विश्वास ठेव त्या देवनी प्रार्थना करता आणि देवनी आज्ञाम चालता.